तर अशी संघटित समर्पित ध्येयधुंद मने त्यांच्या दृष्टीसमोर कोणते रूप असावे, त्यांचा ध्यास काय असणार आहे? ज्या राष्ट्राला वेदांची परंपरा लाभली आहे, जेथे अनेक वीरपुरुषांनी अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया केलेली आहे, त्या आपल्या प्रियतम हिंदुस्थानाचे चिंतन आपल्या मनात प्रतिक्षण असो. असं राष्ट्रचिंतन केलं होतं एका द्रष्ट्या महापुरुषानं, स्वामी विवेकानंद, एक योद्धा संन्यासी. त्यांचं सारं अस्तित्वच मातृभूच्या कल्याणाकरता अर्पण झालेलं होतं. तिच्या गौरवातच त्यांचं समाधान होतं. स्वतःबद्दलचा अहंकार पिकलेल्या फळाप्रमाणे सहज गळून पडला होता. समर्पणाच्या जोडीला त्यांची दृढनिश्चयी वृत्ती, ध्येयाचं स्पष्ट दर्शन आणि रुजू पण समर्थ वाणी होती. या देशातील एक कुत्रा देखील जोपर्यंत उपाशी आहे तोपर्यंत मला मोक्ष नको, असं निक्षून सांगण्याचं बळ त्यांच्यात होतं. मातृभूमीच्या गौरवात स्वतःचा गौरव दिसणं हे परमसौभाग्याचंच लक्षण नाही का?